योब अध्याय 3। नंतर योबाने तोंड उघडून आपल्या जन्मदिवसाला शाप दिला। योब म्हणाला, मी जन्मलो तो दिवस जळो, पुरुष गर्भ राहिला असे जी रात्र म्हणाली ती जळो, तो दिवस अंधार होवो, ईश्वर त्या दिवसांची निगा न करो, त्यावर प्रकाश न पडो, अंधकार व मृत्युच्छाया ही त्याला आपला आप्तलेख होत, तो दिवस अभ्राच्छादित होवो, दिवसास जे काळोखी आणिते ते सर्व त्याला भयभीत करो, काय ती रात्र काळोख तिला पछाडो, वर्षाच्या दिनमालिकेत ती आनंद न करो, महिन्याच्या तिथीत तिची गणना न होवो, पहा ती रात्र निष्फळ असो, तीत आनंद घोषाचा प्रवेश न होवो, दिवसाला शाप देणारे लिव्याथानाला चेतविण्यात निपुण असणारे तिला शाप देवोत, तिच्या प्रभातसमयीचे तारे अंधकारमय होवोत, ती प्रकाशाची अपेक्षा करो पण तो तिला न मिळो, तिला उषा नेत्रांचे दर्शन न घडो, कारण तिने माझ्या मातेचे गर्भाशय द्वार बंद केले नाही, दुःख माझ्या डोळ्याआड ठेविले नाही, मी गर्भाशयातच का नाही मेलो, गर्भाशयातून निघताच माझा प्राण का नाही गेला, मांड्यांनी माझा स्वीकार का केला, मी चोखावी म्हणून स्तनांनी माझा स्वीकार का केला, केला नसता तर मी आज पडून स्वस्थ राहिलो असतो, मी निजलो असतो, मी विसावा पावलो असतो, आपणासाठी शून्य मंदिरे बांधणारे भूपती व मंत्री याचबरोबर सोन्याचा संचय करणारे, आपली घरे चांदीने भरून ठेवणारे सरदार याचबरोबर मी विसावा पावलो असतो, अकाली पतन पावलेल्या गुप्त गर्भासारखा, प्रकाश कधी न पाहिलेल्या अर्भकासारखा मी असतो, तेथे दुर्जन त्रास देण्याचे थांबवितात, श्रांत विश्रांती पावतात, तेथे बंदिवान एकत्र निश्चित राहतात, वेठीस लावणाऱ्याचा शब्द त्यांच्या कानी पडत नाही, तेथे लहान थोर समान असतात, दास आपल्या धन्यापासून मोकळा असतो, विपन्नाला प्रकाश का मिळतो, जे मनाचे दुःखी त्यास जीवन का प्राप्त होते, ते मृत्यूची उत्कट अपेक्षा करीतात पण तो येत नाही, गुप्त निधीसाठी खणणाऱ्यांपेक्षा ते मृत्यूच्या प्राप्तीसाठी अधिक खटाटोप करीतात, त्यास शवगर्ता प्राप्त झाली म्हणजे ते हर्ष करीतात, त्यास अत्यानंद होतो, ज्या पुरुषाचा मार्ग गुप्त आहे, ज्याला देवाने कुंपण करून कोंडिले आहे, अशाला प्रकाश का प्राप्त होतो, मला तर अन्नाऐवजी उसासे प्राप्त होत आहेत, माझा आक्रोश जलधारांप्रमाणे वाहत आहे, मला कशाचीही भीती वाटली तर तेच मजवर येते, कशानेही मला थरकाप झाला तर तेच मजवर येते, मी निश्चिंत स्वस्थ व विश्रांत नाही, तरी देखील मला आणखी क्लेश प्राप्त होत आहेत,